आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध देशांबरोबरच्या व्यापार करारांमुळे तरुणांना देशात आणि विदेशात रोजगारांच्या संधी मिळणार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनाची तयारी संपन्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार. 5व्या वीरगाथा पुरस्कारांचं वितरण. राज्यातल्या 19 विद्यार्थ्यांचा समावेश. आणि उच्च न्यायालयांनी आणखी सक्रिय पद्धतीनं काम करावं अशी अपेक्षा सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडून व्यक्त. तरुणांना देशात आणि विदेशात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून याकरिता विविध देशांशी व्यापार करार केले जात आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित 18व्या रोजगार मेळाव्याला ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. रोजगार मेळाव्याद्वारे आतापर्यंत लाखो युवांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली असून हे नियुक्तीपत्र तरुणांना विकसित भारताकडे घेऊन जाणारं संकल्पपत्र आहे असं त्यांनी सांगितलं.
हे विकसित भारत के निर्माण को गति देने का संकल्प पत्र है. आप में बहुत सारे साथी देश की सुरक्षा को मजबूत करेंगे. हमारे एजुकेशन और हेल्थ केयर इकोसिस्टम को और सशक्त करेंगे. कई साथी वित्तीय सेवाओं और एनर्जी सिक्योरिटी को मजबूती देंगे. तो कई युवा हमारी सरकारी कंपनियों की ग्रोथ में महत्वपूर्ण भूमिका निभाएंगे.
या रोजगार मेळाव्यात विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या 61,000 जणांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. यात 8,000 महिलांचा समावेश आहे. गृह विभाग, वित्त विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण विभाग आदी विभागात या नियुक्त्या होत आहेत. गेल्या 10 वर्षात भारताचं सकल देशांतर्गत उत्पादन दुपटीनं वाढलं. जगभरातले 100 पेक्षा अधिक देश भारतात थेट परकीय गुंतवणूक करत आहेत, त्यामुळे अगणित रोजगार निर्माण झाल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. देशात जवळपास 2 लाख नोंदणीकृत स्टार्टअप आहेत. यात 21 लाखापेक्षा जास्त युवा काम करत आहेत असं त्यांनी सांगितलं. गेल्या 10 वर्षात नागरिकांची क्रयशक्ती वाढल्याचंही प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर येत्या सोमवारी होणाऱ्या संचलनातल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगीत तालीम आज झाली. सुमारे 2,500 कलाकारांनी त्यात भाग घेतला. वंदे मातरम गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव हा संचलनाचा प्रमुख विषय आहे. MM किरवाणी यांचं संगीत, सुभाष सहगल यांचं गीत आणि अभिनेता अनुपम खेर यांचं निवेदन या सांस्कृतिक कार्यक्रमाला लाभलं आहे. ज्येष्ठ नृत्यांगना संध्या पुरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष नायर यांनी नृत्य बसवली आहे. देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर झाली. राजशिष्टाचार विभागाच्या उपसचिव क्रांती पाटील यांनी ध्वजवंदन केलं. यावेळी झालेल्या संचलनात भारतीय नौदल, गोवा पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलिसांचे विविध विभाग, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, बृहन्मुंबई अग्निशमन दल, वाद्यपथक इत्यादींनी सहभाग घेतला. नौदलाचे कमांडर पंकज बघेल यांनी संचलनाचं नेतृत्व केलं. सर्वोत्कृष्ट संचलन पथकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. राज्य शासनाच्या विविध विभागांच्या चित्ररथांनीही या संचलनात भाग घेतला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला उद्या संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या 6:45 प्रसारित होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रमाचा 130वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवरही केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे AIR न्यूज, DD न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube वाहिनीवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित होणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी कार्यालयांची नावं येत्या सोमवारी प्रजासत्ताक दिनी सोहळ्यात जाहीर करण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध 10 स्तरांवर शासकीय कार्यालयांचं मूल्यमापन, संकेतस्थळ, ई ऑफिस, व्हॉट्सॲप चॅटबॉट, AI ब्लॉकचेनचा वापर अशा विविध निकषांवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालयांचं मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात येत आहे. त्यात सर्वोत्कृष्ट प्रत्येकी 5 जिल्हाधिकारी कार्यालयं, पोलीस अधीक्षक कार्यालयं, महानगरपालिका, 7 राज्यस्तरीय आयुक्तालयं, संचालनालयं, मंडळं, महामंडळं, निमशासकीय संस्था, शासकीय कंपन्या इत्यादींची निवड केली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शालेय विद्यार्थ्यांसाठी मानाचे 5वे वीरगाथा पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. यावर्षीच्या पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 19 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 18 देशांमधल्या 91 शाळांमधून विजेत्यांची निवड करण्यात आली. यावर्षी 1,92,000 शाळांमधून सुमारे 1,92,00,000 विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला होता. विजेत्यांना 10,000 रुपये रोख तसंच विशेष अतिथी म्हणून कर्तव्यपथावर उपस्थित राहून प्रजासत्ताक दिनाचं संचलन पाहता येणार आहे. संरक्षण आणि शिक्षण मंत्रालयाकडून संयुक्तरित्या हा उपक्रम राबवला जातो. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड इथं आयोजित हिंदी चादर कार्यक्रमात आज श्री गुरु ग्रंथ साहिबजी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. मंत्री गिरीश महाजन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेकडो भाविकांनी श्री गुरु ग्रंथ साहिबजी यांचं दर्शन घेतलं. भाविकांनी सकाळपासूनच शहरातल्या मोदी मैदानावर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांनी चोख व्यवस्था केली आहे. उच्च न्यायालय ही न्यायदानाच्या प्रक्रियेतले पहारेकरी आहेत. त्यांनी आणखी सक्रिय पद्धतीनं काम करावं अशी अपेक्षा सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केली. मुंबईत फली नरिमन स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. न्याय मिळण्यात उशीर होणं म्हणजे तो नाकारला जाणंच नाही तर तो नष्ट होणं आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. न्यायाचं भविष्य आपण किती चांगल्या प्रकारे न्यायनिवाडा करतो यावर नाही तर किती हुशारीनं वाद सोडवतो यावर अवलंबून आहे असं मत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मुंबई उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या सत्कार समारंभात मांडलं. मध्यस्थी, समेट आणि लवाद हे फक्त पर्याय नाहीत तर न्यायप्रणालीची प्रभावी साधनं आहेत असं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर आधारित शिक्षकांची पद भरण्याच्या पद्धतीत बदल करणाऱ्या शासन निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावर न्यायालयानं राज्य शासनाकडून जबाब मागितला आहे. 2009 शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षकांची पदं भरली जात होती. मात्र 15 मार्च 2024 शासन निर्णयानुसार त्यात बदल झाल्यामुळे अनेक वर्गांसाठी एकच शिक्षक राहील आणि कमी पटसंख्येच्या अनेक शाळा बंद पडतील असा दावा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्था चालक मंडळानं दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू असून दोन्ही ठिकाणी काँग्रेसचा महापौर येईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षात कोणतेही मतभेद नाहीत. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि इतर मित्रपक्षांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहोत असं त्यांनी सांगितलं. प्री प्रायमरी शाळांवर सरकारचं नियंत्रण आणण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत असून यासंदर्भातल्या कायद्याचा मसुदा अभ्यासगट तयार करत आहे अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना दिली. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध देशांबरोबरच्या व्यापार करारांमुळे तरुणांना देशात आणि विदेशात रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनाची तयारी संपन्न. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार. 5व्या वीरगाथा पुरस्कारांचं वितरण. राज्यातल्या 19 विद्यार्थ्यांचा समावेश. आणि उच्च न्यायालयांनी आणखी सक्रिय पद्धतीनं काम करावं अशी अपेक्षा सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडून व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.